पण काय आहे त्यावेळेस दिलं तर तेच दिवस आणि ते आपल्या माहीत होतं ते खूप छान होतं. आता ते युट्यूब मध्ये टाकलं ना की एखादं गाणं गोवा वाले बीच कधी येत आहे. माझ्या निश्चितीच्या वेळेस ते ऑर्कडच्या मोबाईल होते आम्ही फोटो पण सेंड होतो करू शकतो त्याच्यामध्ये एवढं फॉर्मॅट झालं की त्या फोटो टाकला सेल्फी काढला व्हॉट्सअप नव्हतं की काय होतं